शरीराला बोलू द्या. माझ्या शरीरावर विश्वास ठेवा. त्याला तुमच्याशी बोलू द्या. त्याला बोलू द्या माझे सत्य तुमच्या कानात मोठ्याने आणि स्पष्ट, संयम न राखता. त्याला बोलू द्या. त्याला स्वतःला व्यक्त करू द्या. बोलू द्या त्याला त्याच्या लढायांबद्दल, ज्या छातीवर दुःखांचे अंकुर उडवले गेले त्याच्याच दीर्घ देशात कैद करून. त्या वेदनांबद्दल बेपरवाहीने बोलू द्या, ज्या शोषल्या गेल्या आहेत जुन्या चिंध्यांमध्ये, जेव्हा माझ्या पहिल्या रक्ताची लाल रेष उमटली कमोडच्या पांढऱ्या उतारावर. त्याला गाऊ द्या तुमच्या चालण्या आणि सजण्याबद्दल, जे जतन करण्यासाठी ते सतत प्रयत्नशील होते. त्याला बोलू द्या वासनेनी भरलेल्या नजरांबद्दल, प्रेमाबद्दल आणि अनेक दडपलेल्या भावनांबद्दल. त्या यातनांबद्दल बोलू द्या एका विचित्र पलंगावर अनुभवलेल्या अशा वासनेवर कृपा करण्याबद्दल, ज्याची त्याला ओळखच नव्हती. बोलू द्या त्याला बाळांतपण आणि गर्भपातांबद्दल, त्याच्या अनेक विचित्र वासांबद्दल आणि त्याला झालेल्या गुडघेदुखीचा त्रास रजोनी वृत्तीच्या मार्गावर चालत असताना. बोलू द्या त्याला मोठ्याने एक प्रगतीकरण म्हणून, मूर्खांनो तुम्हाला कळायला हवं, तुम्ही बलात्कार करता ते एक शरीर नव्हे तर एक प्राणघातक शस्त्र आहे. त्याच्यामध्ये सर्व निसर्ग तुफान वादळ समावलेलं आहे. शरीराचे वक्तव्य.